आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या, www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 24 डिसेंबर 2023. विषय: ख्रिस्त येशू. सोनेरी मजकूर: इफिसकरांस. देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडून कृपा व शांती असो. उत्तरदायी वाचन: इफिसकरांस. या कारणासाठी त्या पित्यासमोर गुडघे टेकून प्रार्थना करतो, ज्याच्यापासून स्वर्गातील आणि पृथ्वीवरील प्रत्येक घराण्याला नाव मिळाले आहे. मी प्रार्थना करतो की त्याने आपल्या वैभवी संपत्तीप्रमाणे तुम्हाला त्याच्या आत्म्याच्या द्वारे पराक्रमाने तुमच्या अंतर्यामी बलवान होण्यास मान्यता द्यावी आणि विश्वासाद्वारे ख्रिस्त तुमच्या अंतःकरणात राहावा व तुमची मुळे चांगली रुजलेली व प्रीतीत मुळावलेली असावी, यासाठी की सर्व संतांच्या सह ख्रिस्ताच्या प्रीतीची रुंदी, लांबी, उंची आणि खोली किती आहे हे समजून घेण्यास तुम्हाला सामर्थ्य प्राप्त व्हावे आणि ख्रिस्ताची प्रीतीची ज्ञानांना मागे टाकते हे कळावे, यासाठी की तुम्ही देवाच्या पूर्णत्वाने भरावे. आणि आता देव जो आपल्या सामर्थ्यानुसार आम्हांमध्ये कार्य करतो, इतकेच नव्हे तर आम्ही मागितल्यापेक्षा किंवा आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक कार्य करण्यास तो समर्थ आहे, त्याला मंडळी आणि ख्रिस्त येशू मध्ये सर्व पिढ्यांपिढ्यासाठी सदा सर्व काळ गौरव असो. दडा उपदेश बायबल पासून लूक. अलिशिबाच्या 6व्या महिन्यात देवाने गब्रिएल दूताला गालिलातील नासरेत गावी पाठविले. योसेफ नावाच्या मनुष्याशी ज्या कुमारीची मागणी झाली होती तिच्याकडे गब्रिएलाला पाठविण्यात आले. योसेफ हा दाविदाच्या घराण्यातील होता. तिचे नाव मरिया होते. गब्रिएल तिच्याकडे आला आणि म्हणाला, अभिवादन, तुझ्यावर कृपा झालेली आहे, प्रभू तुझ्या बरोबर आहे. ऐक, तू गरोदर राहशील आणि तुला मुलगा होईल, त्याचे नाव तू येशू ठेव. तो महान होईल व त्याला सर्वोच्च देवाचा पुत्र म्हणतील आणि प्रभू देव त्याला त्याचा पिता दावीद याचे सिंहासन देईल. याकोबाच्या घराण्यावर सर्व काळासाठी तो सत्ता चालविल. त्याच्या राज्याचा कधीही अंत होणार नाही. तेव्हा मरिया दूताला म्हणाली, मी कुमारी असल्याने हे असे कसे घडेल? देवदूत तिला म्हणाला, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि सर्वोच्च देवाचे सामर्थ्य तुझ्यावर सावली करील आणि म्हणून जे पवित्र बाळ जन्मास येईल त्याला देवाचा पुत्र म्हणतील. आणि याकडे लक्ष दे, तुझी नातेवाईक अलिशिबा जरी वांस असली तरी ती सुद्धा गरोदर आहे व तिच्या पोटी पुत्र आहे. आणि ज्या स्त्रीला ते म्हणाले की तुला मूल होणार नाही तिला आता 6वा महिना आहे, कारण देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. लूक. त्या दिवसात कैसर ऑगस्टकडून हुकूम झाला की रोमन जगातील सर्व लोकांच्या नावांची नोंद झालीच पाहिजे. प्रत्येक जण नावनोंदणी करण्यासाठी आपापल्या गावी गेला. मग योसेफ सुद्धा गालिलातील नासरेत गावाहून यहुदियातील दाविदाच्या बेथलेहेम या गावी गेला, कारण तो दाविदाच्या घराण्यातील व कुळातील होता, जिच्याशी त्याचे लग्न ठरले होते व जी गरोदर होती. त्या मरियेसह तो तेथे नावनोंदणी करण्यासाठी गेला. ते तेथे असतानाच तिची बाळंतपणाची वेळ आली आणि तिने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. तिने त्याला फडक्यामध्ये गुंडाळले व गोठ्यात ठेवले, कारण धर्मशाळेत उतरण्यासाठी त्यांना जागा मिळाली नाही. आणि तेथे काही मेंढपाळ रात्रीच्या वेळी शेतामध्ये राहून आपले कळप राखीत होते. आणि देवाचा एक दूत त्यांच्या मोर प्रगट झाला व प्रभूचे तेज त्यांच्या भोवती पसरले आणि ते मेंढपाळ घाबरून गेले. देवदूत त्यांना म्हणाला, भिऊ नका, कारण मी तुम्हाला आनंदाची बातमी सांगणार आहे जिच्यामुळे सर्व लोकांना आनंद होणार आहे. कारण आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. योहान. दोन दिवसांनी गलिलातील काना गावी एक लग्न होते. येशूची आई तेथे होती. येशू व त्याचे शिष्य यांनाही लग्नाला बोलाविले होते. लग्नात पुरेसा द्राक्षारस नव्हता, सगळा द्राक्षारस संपला. तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्यांच्या जवळ द्राक्षारस नाही. येशूने उत्तर दिले, आई तू मला यात का गुंतवितेस, माझी वेळ अजून आलेली नाही. येशूची आई नोकरांना म्हणाली, येशू तुम्हाला सांगेल तसे करा. त्या ठिकाणी दगडाचे सहा मोठे रांजण होते. यहुदी लोक विशेष विधी प्रसंगी धुण्यासाठी पाणी ठेवण्यासाठी हे रांजण वापरीत असत. प्रत्येक रांजणात 20 ते 30 बादल्या पाणी मावत असे. येशू नोकरांना म्हणाला, हे रांजण पाण्याने भरा. मग नोकरांनी ते रांजण काठोकाठ भरले. मग येशू नोकरांना म्हणाला, आता यातील काही पाणी काढा आणि ते भोजन प्रमुखाकडे न्या. मग नोकर ते पाणी घेऊन भोजन प्रमुखाकडे गेले. मग लग्न समारंभातील भोजन प्रमुखाने ते चाखून पाहिले तर पाण्याचा द्राक्षारस झालेला होता. तो द्राक्षारस कोठून आला हे त्या माणसाला माहीत नव्हते. परंतु ज्या नोकरांनी ते पाणी नेले होते त्यांना तो द्राक्षारस कोठून आला होता हे माहीत होते. लग्न समारंभाच्या भोजन प्रमुखाने वराला बोलाविले. तो वराला म्हणाला, लोक नेहमी उत्तम द्राक्षारस पहिल्यांदा वाढतात, नंतर पाहुणे भरपूर प्याले म्हणजे मग लोक हलक्या प्रतीचा वाढतात. परंतु तू तर उत्तम द्राक्षारस अजून राखून ठेवला आहेस. स्वर्गीय सामर्थ्याचे चिन्ह म्हणून येशूने केलेला हा पहिला चमत्कार होता. गालिलातील काना येथे येशूने हा चमत्कार केला आणि येशूने आपली महानता दाखवून दिली. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. योहान. चालला असताना त्याने एक आंधळा मनुष्य पाहिला. हा मनुष्य त्याच्या जन्मापासून आंधळा होता. येशूच्या शिष्यांनी त्याला विचारले, गुरुजी, हा मनुष्य आंधळा जन्मला, परंतु तो कोणाच्या पापामुळे आंधळा जन्मला? त्याच्या स्वतःच्या का त्याच्या आई वडिलांच्या पापामुळे? येशूने उत्तर दिले, त्याच्या स्वतःच्या पापामुळे. अगर त्याच्या आई वडिलांच्या पापामुळे हा आंधळा झाला नाही, मी याला बरे करताना लोकांना देवाचे सामर्थ्य दाखविता यावे म्हणून हा आंधळा जन्मला. दिवस आहे तोपर्यंत ज्याने मला पाठविले त्याचे काम आपण करीत राहिले पाहिजे. रात्र येत आहे आणि रात्री कोणी काम करू शकत नाही. मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे. असे बोलल्यानंतर येशू मातीवर थुंकला. त्याने त्या थुंकीने चिखल केला आणि त्या चिखलाचा गोळा करून त्याने त्या माणसाच्या डोळ्यांवर ठेवला. मग येशूने त्या मनुष्याला सांगितले, जाऊन शिलोह तळ्यात डोळे धू. शिलोह म्हणजे पाठविलेला. म्हणून तो मनुष्य त्या तळ्यापाशी गेला. त्याने डोळे धुतले आणि तो परत आला तेव्हा त्याला चांगले दिसू लागले होते. फिलिप्पीकरांस. जर मग ख्रिस्तात तुमच्यामध्ये काही उत्तेजन आहे, जर तुमच्यामध्ये तुमच्या प्रीतीतून वाढणारे सांत्वन आहे, जर तुमच्यामध्ये आत्म्यात काही भाग आहे, जर तुमच्यामध्ये जिव्हाळा व कळवळा आहे, तर मला पूर्णपणे आनंदी करा. मी सांगतो की तुम्ही त्याच गोष्टीचा विचार करता, एकमेकांविषयी सारखेच प्रेम आहे, तर आत्म्यात एक व्हा आणि एकच उद्देश असू द्या. ख्रिस्त येशूच्या ठाई जे विचार होते तसेच तुमचेही असू द्या. जरी तो देवाच्या स्वरूपाचा होता तरी देवासारखे असणे हे संपत्ती राखून ठेवण्यासारखे मानले नाही. उलट त्याने सर्व काही सोडून दोल आणि त्याने गुलामाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्याचे रूप धारण केले व तो आपल्या दिसण्यात मनुष्यासारखा झाला. त्याने स्वतःला नम्र केले आणि मरेपर्यंत तो आज्ञाधारक राहिला. होय, वधस्तंभावरच्या मरणापर्यंत तो नम्र झाला. म्हणून देवाने सुद्धा त्याला अत्युच्च केले व सर्व नावाहून जे नाव श्रेष्ठ आहे ते त्याला दिले. यासाठी की स्वर्गात पृथ्वीवर व पृथ्वीखाली जे आहेत त्या सर्वांनी येशूच्या नावाच्या महिम्यासाठी गुडघे टेकावेत व प्रत्येक जिभेने जाहीर करावे की येशू ख्रिस्त हा देव पिता आहे. सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्र वचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. नाझरेथच्या येशूने पित्याशी मनुष्याची एकता शिकवली आणि प्रदर्शित केली आणि यासाठी आम्ही त्याला अंतहीन श्रद्धांजली देतो. त्यांचे ध्येय वैयक्तिक आणि सामूहिक होते. त्याने जीवनाचे कार्य केवळ स्वतःला न्याय देण्यासाठीच नाही तर नश्वरांना दया दाखवण्यासाठी केले, त्यांना त्यांचे कसे करावे हे दाखवण्यासाठी. परंतु त्यांच्यासाठी ते करू नये किंवा त्यांना एका जबाबदारीतून मुक्त करू नये. येशूने धैर्याने इंद्रियांच्या मान्यता प्राप्त पुराव्यांविरुद्ध परशाच्या पंथ आणि प्रथांविरुद्ध कृती केली आणि त्याने त्याच्या उपचार शक्तीने सर्व विरोधकांचे खंडन केले. येशू हा मरियेच्या देवासोबतच्या आत्म जागरूक सहवासाचा अपत्य होता. म्हणूनच तो इतर पुरुषांपेक्षा जीवनाची अधिक आध्यात्मिक कल्पना देऊ शकला आणि प्रेमाचे विज्ञान त्याचा पिता किंवा दैवी तत्व प्रदर्शित करू शकला. एका स्त्रीपासून जन्मलेल्या देहात येशूच्या आगमनाने मेरीच्या पार्थिव स्थितीचा अंशतः भाग घेतला. जरी त्याला ख्रिस्त दैवी आत्मा मोजमाप न करता संपन्न झाला, हे गेतसेमाने आणि कॅल्वरी येथील त्याच्या संघर्षासाठी कारणीभूत आहे आणि यामुळे त्याला देव आणि पुरुष यांच्यातील मध्यस्थ किंवा मार्ग शॉवर बनण्यास सक्षम केले. जर त्याची उत्पत्ती आणि जन्म नश्वर वापरापासून पूर्णपणे वेगळा असता तर येशू नश्वर मनाला मार्ग म्हणून कौतुकास्पद ठरला नसता. रब्बी आणि पुजारी यांनी मोझॅकचा नियम शिकवला ज्यात म्हटले होते, डोळ्यासाठी डोळा आणि जो कोणी माणसाचे रक्त सांडतो त्याचे रक्त माणसाद्वारे सांडले जाईल. असे नाही, देवासाठी नवीन कार्यवाहक येशूने प्रेमाचा दैवी नियम सादर केला जो त्याला शाप देणाऱ्यांनाही आशीर्वाद देतो. सत्याचा वैयक्तिक आदर्श म्हणून ख्रिस्त येशू रब्बिनिकल चूक आणि सर्व पाप आजार आणि मृत्यू सत्याचा आणि जीवनाचा मार्ग दाखविण्यासाठी आला. हा आदर्श येशूच्या संपूर्ण पृथ्वीवरील कारकिर्दीत प्रदर्शित झाला. आत्मा आणि भौतिक अर्थ सत्य आणि चूक यांच्यातील फरक दर्शवितो. येशूच्या दैवी उत्पत्तीने त्याला सृष्टीतील तथ्य स्पष्ट करण्यासाठी मानवी शक्तीपेक्षा अधिक दिले आणि एक मन दाखवले जे मनुष्य आणि विश्व बनवते आणि नियंत्रित करते. सृष्टीचे विज्ञान जे येशूच्या जन्मात इतके ठळक होते त्याने त्याच्या सर्वात ज्ञानी आणि कमी समजल्या जाणाऱ्या म्हणींना प्रेरित केले आणि त्याच्या अद्भुत प्रात्यक्षिकांचा आधार होता. ख्रिस्त हे आत्म्याचे संतान आहे आणि आध्यात्मिक अस्तित्व दाखवते की आत्मा पाप आजार आणि मृत्यूमध्ये गुरफटून दुष्ट किंवा मर्त्य मनुष्य निर्माण करत नाही. आमच्या गुरुने केवळ सिद्धांत किंवा विश्वास शिकवला नाही, हे सर्व वास्तविक अस्तित्वाचे दैवी तत्व होते जे त्यांनी शिकवले आणि आचरणात आणले. त्यांचा ख्रिश्चन धर्माचा पुरावा हा धर्म आणि उपासनेचा कोणताही प्रकार किंवा प्रणाली नव्हता, तर ख्रिश्चन विज्ञान जीवन आणि प्रेम यांच्यातील सुसंवाद निर्माण करणारे होते. ख्रिस्त पापाचा विश्वास नष्ट करण्यासाठी आला होता. ईश्वर तत्व सर्वव्यापी आणि सर्व शक्तिमान आहे. देव सर्वत्र आहे आणि त्याच्याशिवाय काहीही अस्तित्वात नाही किंवा सामर्थ्य नाही. ख्रिस्त हे आदर्श सत्य आहे जे ख्रिश्चन विज्ञानाद्वारे आजार आणि पाप बरे करण्यासाठी येते आणि सर्व शक्ती देवाला देते. येशू हे त्या माणसाचे नाव आहे ज्याने इतर सर्व माणसांपेक्षा ख्रिस्ताला देवाची खरी कल्पना आजारी आणि पापी लोकांना बरे करून आणि मृत्यूची शक्ती नष्ट केली आहे. येशू हा मानवी मनुष्य आहे आणि ख्रिस्त दैवी कल्पना आहे, म्हणून येशू ख्रिस्ताचे द्वैत. त्याचे परिपूर्ण उदाहरण आपल्या सर्वांच्या तारणासाठी होते, परंतु केवळ त्यांनी केलेली कामे करून आणि इतरांना करायला शिकवले. बरे करण्याचा त्याचा उद्देश केवळ आरोग्य पुनर्संचयित करणे हा नव्हता, तर त्याचे दैवी तत्व प्रदर्शित करणे हा होता. त्याने जे काही सांगितले आणि केले त्या सर्व गोष्टींमध्ये तो देवाकडून सत्य आणि प्रेमाने प्रेरित होता. त्याच्या छळ करणाऱ्यांचे हेतू अभिमान, मत्सर, क्रूरता आणि सूड हे होते जे भौतिक येशूवर ओढवले होते, परंतु दैवी तत्व प्रेमाचे लक्ष होते ज्याने त्यांच्या कामुकतेला फटकारले. लहानपणापासूनच तो त्याच्या वडिलांच्या व्यवसायाबद्दल होता. त्याचा शोध त्यांच्यापासून खूप दूर होता. त्याचा स्वामी आत्मा होता, त्यांचा स्वामी बाप होता. त्याने देवाची सेवा केली, त्यांनी मालाची सेवा केली. त्याचे स्नेह शुद्ध होते, ते दैहिक होते. त्याच्या इंद्रियांनी आरोग्य, पवित्रता आणि जीवनाचा आध्यात्मिक पुरावा प्याला. त्यांच्या संवेदनांनी उलट साक्ष दिली आणि पाप, आजारपण आणि मृत्यूचे भौतिक पुरावे आत्मसात केले. आपला स्वर्गीय पिता दैवी प्रेम अशी मागणी करतो की सर्व माणसांनी आपला स्वामी आणि त्याच्या प्रेषितांच्या उदाहरणाचे अनुसरण केले पाहिजे आणि केवळ त्याच्या व्यक्तिमत्वाची उपासना करू नये. ख्रिश्चन धर्माचे स्वरूप शांततापूर्ण आणि आशीर्वादित आहे, परंतु राज्यात प्रवेश करण्यासाठी आशेचा नांगर वस्तूच्या पडद्या पलीकडे असलेल्या शेकिनामध्ये टाकला पाहिजे ज्यामध्ये येशू आपल्या आधी गेला आहे. आणि भौतिकाच्या पलीकडेही प्रगती नीतिमानांच्या आनंद आणि विजयांद्वारे तसेच त्यांच्या दुःख आणि क्लेशांमधून आली पाहिजे. आपल्या सद्गुरूंप्रमाणे आपण भौतिक भावनेतून आत्मिक अस्तित्वात जावे. दुःखाच्या माणसाला भौतिक जीवन आणि बुद्धिमत्तेची शून्यता आणि सर्वसमावेशक देवाची पराक्रमी वास्तविकता चांगले समजले. हे मन उपचार किंवा ख्रिश्चन विज्ञानाचे दोन मुख्य मुद्दे होते ज्याने त्याला प्रेमाने सशस्त्र केले. देवाचा सर्वोच्च पृथ्वीवरील प्रतिनिधी दैवी शक्ती प्रतिबिंबित करण्याच्या मानवी क्षमतेबद्दल बोलत भविष्य सूचकपणे त्याच्या शिष्यांना म्हणाला, केवळ त्यांच्या दिवसासाठीच नाही तर सर्व काळासाठी जो माझ्यावर विश्वास ठेवतो मी जे कार्य करतो ते तो देखील करेल. आणि ही चिन्हे विश्वास ठेवणाऱ्यांच्या मागे लागतील. दिलेली आश्वासने पूर्ण होतील. दैवी उपचार पुन्हा प्रकट होण्याची वेळ सर्व काळ आहे. आणि जो कोणी आपले पृथ्वीवरील सर्व काही दैवी विज्ञानाच्या वेदीवर ठेवतो तो आता ख्रिस्ताचा प्याला पितो आणि ख्रिश्चन उपचारांच्या आत्म्याने आणि सामर्थ्याने संपन्न होतो. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये, माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गुण सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.